नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज जयपुरांत रायजिंग राजस्थान ग्लोबल इन्वेस्टमेंट समिटाचें उक्तावण करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज LIC बिमा सखी येवजण चालीक लायतले. विदेश वेव्हार मंत्रालयाचे सचीव विक्रम मिसरी आयज बांगलादेशाक वचपाक भायर सरतले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आयज रशियेंतल्या कॅलिनग्रॅड यंत्र शिपयार्ड भारतीय नौदलाची मिसायल फ्रिगेट INS तुशील चालीक लायतले. ओमानाची राजधानी मस्कटान काल राती जाल्ल्या बायलांच्या ज्युनियर आशिया कप हॉकी सर्तीन भारतान बांगलादेशाचेर जैत मेळयले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज जयपुरांत रायजिंग राजस्थान ग्लोबल इन्वेस्टमेंट समिटाचे उक्तावण करतले. जयपूर एक्झिबिशन आणि कन्व्हेन्शन सेंटरात जावपी 3 दिसांच्या शिखर सभेत प्रधानमंत्री मोदी उक्तावण उलोवप करतले. तशेंच ह्या शिखर सभेन आयोजीत केल्ल्या राजस्थान ग्लोबल बिझनेस एक्सपोजाचे प्रधानमंत्री उक्तावण करतले. ह्या वेळार राजस्थानाचे मुखेल मंत्री भजनलाल शर्मा आनी जायते केंद्रीय मंत्री हाजीर आसतले. 5,000 परस चड वेवसायीक आनी वेपारी प्रतिनिधी, राजनीतिक गुंतवणूकदार आनी हेर सहभागी ह्या कार्यावळीक हाजीर आसतले. उक्तावणा उपरांत वेगवेगळ्या क्षेत्रांचेर केंद्रीत अधिवेशनां जातलीं. दुसऱ्या दिसा प्रवासी राजस्थानी परिशद आसतली आनी निमाणे दिसा MSME परिशद जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज LIC बिमा सखी येवजण चालीक लायतले आनी हरियाणाच्या पानीपत हांगा महाराणा प्रताप बागायती विद्यापीठाच्या मुखेल परिसराची बुनयाद बसयतले. भारताच्या जिवीत विमो महामंडळाचो उपक्रम आशिल्ली बिमा सखी येवजण 18 ते 70 वर्सां पिरायेच्या 10वी पास बायलांक सशक्त करपा खातीर तयार केल्या. तांकां अर्थीक साक्षरताय आनी विमो जागृताय वाडोवपाक पयल्या 3 वर्सां खातीर खाशेले प्रशिक्षण आनी शिश्यवृत्ती मेळटली. प्रशिक्षण घेतले उपरांत तांकां LIC एजंट म्हणून काम करपाक मेळटले आनी पदवीधर बिमा सखी LIC उदरगत अधिकारी भुमिके खातीर विचारांत घेवपा खातीर पात्र थारपाची संद मेळटली. ह्या निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संभाव्य बिमा सखींक नेमणूक प्रमाणपत्राय वाटतले. ह्या कार्यावळी वेळार प्रधानमंत्री मोदी महाराणा प्रताप बागायती विद्यापीठ कर्नालच्या मुखेल परिसराची बुनयाद बसयतले. मुखेल कॅम्पस आनी 6 प्रादेशीक संशोधना केंद्रां 700 कोटी रुपया परस चड खर्च करून स्थापन करतले. विद्यापीठांत पदवी आनी पदव्युत्तर अभ्यासा खातीर 1 बागायती महाविद्यालय आनी बागायतीच्या 10 विशयांक आसपावपी 5 शाळा आसतल्यो. बागायती तंत्रगिन्यानाच्या विकासा खातीर पिका विविधताय आनी संवसारीक दर्जाच्या संशोधनाचे दिकेन वावुरतली. विदेश वेव्हार मंत्रालयाचे सचीव विक्रम मिसरी आयज बांगलादेशाक वचपाक भायर सरतले. विदेश वेव्हार मंत्रालयाचे प्रवक्ते रणदीप जयस्वाल हांणी विक्रम मिसरी बांगलादेशांतल्या धाका हांगा विदेश वेव्हार मंत्रालयाच्या कार्यालयाच्या सल्लागारांच्या चौकटी खाला बसकेक हाजीर रावपाचे आसात अशे सांगले. तशेंच विदेश वेव्हार मंत्रालयाचे सचीव आपल्या बांगलादेशी समक्षका कडेन उलोवणी करतले. ते भायर जायत्यो बसका करतले. शेजारच्या देशांतल्या हिंदू सयत अल्पसंख्यांचेर हल्लो जाल्ल्यान नवी दिल्ली आनी ढाका हांचे मदल्या संबंधांत ताण वाढत आशिल्ल्यान विदेश वेव्हार मंत्रालयाच्या सचिवाची ही भेट म्हत्वाची थारल्या. बांगलादेशान चिन्मय कृष्णदास हांकां अटक केल्ल्या विशीं भारताक ह्या प्रकरणांत नितळ आनी पारदर्शक कायदेशीर प्रक्रियेची अपेक्षा आसा अशें विदेश वेव्हार मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगलें. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आयज रशियेंतल्या कॅलिनग्रॅड यंत्र शिपयार्डांत भारतीय नौदलाची मिसायल फ्रिगेट INS तुशील चालीक लायतले. ह्या वेळार नौदलाचे मुखेल एडमिरल दिनेश के त्रिपाठी हाजीर आसतले. रशियेक 3 दिसांच्या भोंवडेर आशिल्ले संरक्षण मंत्री काल राती मॉस्कोत पावले. मंत्री सिंग आनी तांचे रशियन समक्षक आंद्रे बोलोसोव ही फाल्यां मॉस्कोत जावपी लश्करी आनी लश्करी तंत्रीक सहकार्याचेर भारत रशिया आंतर सरकारी आयोगाचे 21वे बसकेन सहअध्यक्षपण सांबाळटले. 2 फुडारी ह्या मळार दोनी देशांमदल्या बहुआयामी संबंधाच्या पुराय श्रेणीचो नियाळ घेतले. तशेंच परस्पर हिताच्या समकालीन प्रादेशीक आनी जागतीक प्रस्नांचेर विचारांचे आदान प्रदान करतले. दुसऱ्या महाझुजांत संवसारांत अंतरिल्ल्या सोव्हियत सैनिकांक मान दिवपा खातीर मॉस्कोंतल्या द टूम ऑफ द अननोन सोल्जर हांगा संरक्षण मंत्री आर्गां ओंपतले. तशेंच भारतीय समाजांतल्या वांगड्या कडेन संवाद सादतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात. वेपारी संबंध वाडोवपा खातीर दोनूय देशांनी वेगवेगळ्या मार्गांचेर चर्चा करतना केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी नॉर्वे आनी भारत हांचे मदीं स्टार्टअप पूल सुरू करपाचो प्रस्ताव मांडला. दोनूय राष्ट्रांमदले द्विपक्षीय वेपार आनी गुंतवणूक संबंध वाडोवपा खातीर संबंध मंत्रालया वांगडा सामुहीकपणान वेगवेगळ्या आव्हानांक तोंड दिवपाची वचनबद्धताय मंत्र्यांनी उक्तायली. भारतीय उद्देग संघटनेन उद्देग आनी अंतर्गत वेपाराच्या प्रसार विभागाच्या सहकार्यान आयोजित केल्ल्या मुंबईतल्या इंडिया नॉर्वे बिझनस फोरमान ते मार्गदर्शन करतले. मंत्रिमंडळान भारताक एक आकर्षक जागतिक गुंतवणूक केंद्र म्हणून स्थापन केले, जे नॉर्वेच्या कंपनीक थळाव्या प्रतिभेचो फायदो घेवपाक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या विस्तारा खातीर संद दिता. भारत आनी युरोपीय मुक्त वेपार संघटने मदीं हालींच स्वाक्षरी केल्ल्या वेपार आनी अर्थीक भागीदारी कराराची TEPA अर्थीक सहकार्याक घटमूट करपाचें म्हत्वाचें पावल म्हणून तोखणाय जाली. भारतान चार विकसीत राष्ट्रां वांगडा स्विट्झर्लंड, आयलंड, नॉर्वे आनी लायकनस्टायन हांचे वांगडा TEPA कबलात केली. नव्यान वेचून आयिल्ल्या आमदारांक सोपूत घेवन सभापती वेचपा खातीर झारखंड विधानसभेचे चार दिसांचे खाशेले अधिवेशन आयज रांचीत सुरू जातले. नव्यान वेचून आयिल्ल्या आमदारांक आयज आनी फाल्यां सोपूत दितले. सभापती स्टिफन मारांडी नव्या वांगड्यांक सोपूत दितले. फाल्यां सभापतींची वेचणूक जातली. राज्यपाल संतोष कुमार गंगावर विधानसभेक मार्गदर्शन करतले आनी उपरांत चालू आशिल्ले अर्थीक वर्साचे दुसरे पूरक अर्थसंकल्प सभाघरांत मांडटले. ऑपरेशन नन्हे फरिश्ते खाला केंद्रीय रेल्वे आनी सरकारी रेल्वे पुलिसांच्या रेल्वे संरक्षण दळ RPFान फाटल्या 11 महिन्यांत महाराष्ट्रांतल्या 1099 भुरग्यांक सोडयले. केंद्रीय रेल्वे पुलीस दळ आनी हेर पुलीस दळांच्या आदारान रेल्वे संरक्षण दळाक रेल्वे मालमत्तेची प्रवासाची वाठार आनी प्रवाशांची सुरक्षेची जापसालदारकी सोपयल्या. तशेंच घरांतल्यान धांवून गेल्ल्या वा अपहरण केल्ल्या भुरग्यांक ऑपरेशन नन्हे फरिश्ते खाला भुरग्यांक सोडोवपाची जापसालदारकी पाळपाक लागल्यात. जानेवारी ते नोव्हेंबर 2024 ह्या काळांत नन्हे फरिश्ते ह्या कार्यावळी खाला केंद्रीय रेल्वेच्या रेल्वे पुलीस दळान सरकारी रेल्वे पुलीस आनी हेर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयान वट्ट 1099 भुरग्यांक सोडयले आनी तांकां मजत करून तांकां तांच्या कुटुंबा वांगडा मेळिले. तातूंतले 740 चले आनी 359 चलयो आशिल्ल्यो. ही सोडयल्ली भुरगीं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या वाठारांतली आशिल्लीं. मुंबय विभागांतले 379 भुरगीं आसात. भुसावांतले 247 भुरगीं, पुण्यांतले 246, नागपूरचे 168 आनी सोलापूर विभागांतले 59 भुरगीं आशिल्लीं. तुळान जानेवारी ते नोव्हेंबर 2023 ह्या काळांत सोडयल्ले भुरग्यांचो आंकडो 1053 आशिल्लो. 1053 मदले 741 चले आनी 312 चलयो आशिल्ल्यो. जानेवारी ते नोव्हेंबर 2024 ह्या काळांत ऑपरेशन अमानत खाला RPFान 5.22 कोटी रुपया मोलाचे प्रवाशांचे सामान परत मेळयलां. भारतीय हवामान खात्यान राजस्थानाच्या अस्तंत भागांनी 5 दिसांनी थंड ल्हारां पातळोवपाचो अदमास उक्तायला. आयज रातच्या वेळार आनी सकाळीं पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, बिहार, हिमालय, अस्तंत बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आनी त्रिपुरा हांगा दाट धुकें पातळोवपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. ओमानाची राजधानी मस्कटान काल राती जाल्ल्या बायलांच्या ज्युनियर आशिया कप हॉकी सर्तीन भारतान बांगलादेशाचेर अद्भुत जैत नोंद केले. भारतीय पंगडान 13-8 अशा मोठ्या फरकान जैत मेळले. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज जयपुरान रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिटाचे उक्तावण करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज LIC बिमा सखी येवजण चालीक लायतले. विदेश वेव्हार मंत्रालयाचे सचीव विक्रम मिस्री आयज बांगलादेशाक वचपाक भायर सरतले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आयज रशियेंतल्या केलिनीन ग्रँडांतल्या यंत्र शिपयार्डांत भारतीय नौदलाची मिसायल फ्रिगेट INS तुशील चालीक लायतले. ओमानाची राजधानी मस्कटान काल राती जाल्ल्या बायलांच्या ज्युनियर आशिया कप हॉकी सर्तीन भारतान बांगलादेशाचेर जैत मेळ्ळें. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.